जय जय रघुवीर समर्थ। दशक 11, समास पहिला, सिद्धांत निरूपण। श्रीराम आकाशापासून वायो होतो, हा तो प्रत्यय येतो, वायोपासून अग्नी जो तो सावधायिका श्रीराम। वायोची कठीण घिसणी तेथे निर्माण झाला वन्ही, मंद वायो शीतळ पाणी तेथनी जाले श्रीराम। आपापासून जाली पृथ्वी ते नाना बीज रूप जाणावी, बीजापासून उत्पत्ती व्हावे हा स्वभावची आहे श्रीराम। मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळींची, जयेपासून देवत्रयाची काया जाली श्रीराम। निश्चळामध्ये चंचळ तेची कल्पना केवळ, अष्टधा प्रकृतीचे मूळ कल्पनारूप श्रीराम। कल्पना तेची अष्टधा प्रकृती, अष्टधा तेची कल्पनामूर्ती, मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टधा जाणावी श्रीराम। पाच भूते तीन गुण, आठ जाली दोन्ही मिळोन, म्हणून अष्टधा प्रकृती जाण बोलिजेत श्रीराम। मुळी कल्पना रूप जाली, पुढे तेची पापावली, केवळ जडत्वास आली सृष्टीरूपे श्रीराम। मुळी जाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुणमाया, जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टीरूपे श्रीराम। पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रकटल्या नाना व्यक्ती श्रीराम। ऐसी जाली उभारणी आता एका संहारणी, मागील दशकी विशद करूनी बोलिले असे श्रीराम। परंतु आता संकळित बोलिजेल संहार संकेत, श्रोते वक्ते येथे चित्त देऊनी ऐका श्रीराम। शतवरुषे अनावृष्टी तेथे आटेल जीवसृष्टी, ऐशा कल्पांताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या श्रीराम। बारा कळी तपे सूर्य तेने पृथ्वीची रक्षा होये, मग ते रक्षा विरोन जाये जळांतरी श्रीराम। ते जळ शोषी वैश्वानरु वन्नी झडपी समीरु, समीर वितुळे निराकारु जैसे तैसे श्रीराम। ऐसी सृष्टी संहारणी जाली, मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली स्वरूपस्थिती श्रीराम। तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड आटोन गेले थोतांड, माये अविद्येचे बंड वितळोन गेले श्रीराम। विवेकेची बोलिला क्षये म्हणोनी विवेक प्रळये, विवेकी जाणती काये मूर्खा सकळे श्रीराम। सृष्टी शोधिता सकळ एक चंचळ येत निश्चळ, चंचळास करता चंचळ चंचळ रूपी श्रीराम। जो सकळ शरीरी वर्ते सकळ कर्तृत्वास प्रवर्ते, करून अकर्ता हा वर्ते शब्दजया श्रीराम। रावरंक ब्रह्मादिक सकळामध्ये वर्ते एक, नाना शरीरे चाळक इंद्रिये द्वारे श्रीराम। त्यास परमात्मा बोलती सकळ करता ऐसे जाणती, परितो नासेल प्रचीती विवेके पाहावी श्रीराम। जो स्वानामध्ये गुरुगरितो जो स्वानामध्ये गुरुगुरितो, तो सूकरामध्ये कुरुकुरितो, गाढवी भरोन भुंकतो आटाहास्ये श्रीराम। लोक नाना देह देखती विवेकी देहात पाहाती, पंडित समदर्शने घेती येणे प्रकारे श्रीराम। विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शनिचैवश्वपाके च पंडिता हस्समदर्शिनः। देह पाहाता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले, प्राणी मात्र देखिले एकांतरे श्रीराम। अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती, तये नाव जगज्योती जाणती कळा श्रीराम। श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहो जाणे नाना पदार्थ श्रीराम। रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वासतो जाणे, कर्म इंद्रियामध्ये जाणे नाना विषयास्वाद श्रीराम। सूक्ष्मरूपे सूक्ष्म स्थूळरक्षी, सूक्ष्मरूपे स्थूळरक्षी, नाना सुख दुःखे परीक्षी, त्यास म्हणती अंतरसाक्षी अंतरात्मा श्रीराम। आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा, जीवात्मा शिवात्मा परमात्मा, द्रष्टा साक्षी सत्तारूप श्रीराम। विकारा मधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तू म्हणती भिकारी परमहीन श्रीराम। सर्व एकची दिसती, अवघा एकंकार करीती, ते अवघी माईक स्थिती चंचळामध्ये श्रीराम। चंचळ माया ते माईक, निश्चळ परब्रह्म एक, नित्यानित्य विवेक या कारणे श्रीराम। जातो जीवतो प्राण, नेणे जीवतो अज्ञान, जन्मतो जीवतो जाण वासनात्मक श्रीराम। ऐक्य जीवतो ब्रह्मांश, जेथे पिंड ब्रह्मांड निरास, येथे सांगितले विशेष चत्वार जीव श्रीराम। असो हे अवघे चंचळ, चंचळ जाईल सकळ, निश्चळ ते निश्चळ आदियंती श्रीराम। आद्य मध्य अवसान, जे वस्तू समसमान, निर्विकारी निर्गुण निरंजन निस्संग निष्प्रपंच श्रीराम। उपाधी निरासे तत्वता, जीव शिवास ऐक्यता, विवंसून पाहे जाता उपाधी कैची श्रीराम। असो जाणणे तुके ज्ञान, परंतु होते विज्ञान, मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे श्रीराम। वृत्तीस न कळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती विवेके केले श्रीराम। श्रवणा परीस मननसार, मनने कळे सारासार, निजध्यासे साक्षात्कार निस्संगवस्त श्रीराम। निर्गुणी जे अनन्यता, तेची मुक्ती सायोज्यता, लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला श्रीराम। अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांती कैचा पूर्वपक्ष, अप्रत्यक्षास कैचे प्रत्यक्ष, असो न नाही श्रीराम। असो न माईक उपाधी, तेची सहज समाधी, श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सिद्धांत निरूपण नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 11 समास दुसरा, चत्वार देव निरूपण। श्रीराम एक निश्चळ एक चंचळ, चंचळी गुंतले सकळ, निश्चळ ते निश्चळ जैसे तैसे श्रीराम। पाहे निश्चळाचा विवेक, ऐसा लक्षांमध्ये एक, निश्चळा ऐसा निश्चयात्मक निश्चळ चितो श्रीराम। या निश्चळाच्या गोष्टी सांगती, पुन्हा चंचळाकडे धावती, चंचळ चक्री निघोन जाती ऐसे थोडे श्रीराम। चंचळी चंचल जन्मले, चंचळाची मध्ये वाढले, अवघे चंचळ चिबिंबले जन्मवरी श्रीराम पृथ्वी अवघी चंचळाकडे करणे तितुके चंचळी घडे चंचळ सांडून निश्चळी पवाडे ऐसा कैचा श्रीराम चंचळ काही निश्चळेना निश्चळ कदापि चळेना नित्यानित्य विवेके जना उमजे काही श्रीराम काही उमजले तरी नुमजे काही समजले तरी न समजे काही बुझे तरी निर्बुझे किंचित मात्र श्रीराम संदेह अनुमान आणि भ्रम अवघा चंचळामध्ये श्रम निश्चळी कदा नाही वर्म समजले पाहिजे श्रीराम चंचळा करी तितुकी माया माईक जाये विलया लाहान थोर म्हणावया कार्य नाही श्रीराम सकट माया विस्तारली अष्टधा प्रकृती फापावली चित्र विचित्र विकारली नाना रूपे श्रीराम नाना उत्पत्ती नाना विकार नाना प्राणी लाहान थोर नाना पदार्थमकार नाना रूपे श्रीराम विकारवंत विकारले सूक्ष्म जडत्वास आले अमर्याद दिसो लागले काहीचा बाही श्रीराम मग नाना शरीरे निर्माण झाली नाना नामाभिधाने ठेविली भाषा परत्वे कळवाली काही काही श्रीराम मग नाना रीती नाना दंडक आचार एका हून एक वर्तो लागले सकळ लोक लोकाचारे श्रीराम अष्टधा प्रकृतीची शरीरे निर्माण झाली लहान थोरे पुढे आपुल्याला प्रकारे वर्तो लागती श्रीराम नाना मत्ते निर्माण झाली नाना पाषांडे वाढली नाना प्रकारीची उठिली नाना बंडे श्रीराम जैसा प्रवाह पडिला तैसाच लोक चालिला कोण वारील कोणाला एक नाही श्रीराम पृथ्वीचा जाला गळांठा एकाहून एक मोठा कोण खरा कोण खोटा कोण जाणे श्रीराम आचार बहुकंचित पडिला कित्येक पोटासाठी बुडाला अवघावर पंग चिझाला साभिमाने श्रीराम देव जाले उदंड देवांचे मांडले भंड भूता देवतांचे थोतांड एकची जाले श्रीराम मुख्य देव तो कळेना काशास काहीच मिळेना एकास एकवळेना अनावर श्रीराम ऐसा नासला विचार कोण पाहातो सारासार कैचा लहान कैचा थोर कळेचिना श्रीराम शास्त्रांचा बाजार भरला देवांचा गलबला झाला लोककामनेच्या व्रताला झोंबून पडती श्रीराम ऐसे अवघे नासले सत्यासत्य हारपले अवघे अनायक झाले चहूकडे श्रीराम मता मतांचा गलबला कोणी पुसेना कोणाला जो जे मती सापडला तयास तेची थोर श्रीराम असत्याचा अभिमान तेणे पाविजे पतन म्हणोनिया ज्ञाते जन सत्य शोधिती श्रीराम लोक वर्तती सकळ ते ज्ञात्यास करतळामळ आता एका केवळ विवेकी हो श्रीराम लोक कोण्या पंथे जाती आणि कोण्या देवास भजती ऐसी हे रोकडी प्रचीती सावधायिका श्रीराम मृत्तिका धातू पाषाणादिक ऐसिया प्रतिमा अनेक बहुतेक लोकांचा दंडक प्रतिमा देवी श्रीराम नाना देवांचे अवतार चरित्रे ऐकती एक नर जप ध्यान निरंतर करीती पूजा श्रीराम एक सकळांचा अंतरात्मा विश्वी वर्ते तो जीवात्मा द्रष्टा साक्षी ज्ञानात्मा मानिती एक श्रीराम एक ते निर्मळ निश्चळ कदापि नव्हेती चंचळ अनन्य भावे केवळ वस्तुच ते श्रीराम एक नाना प्रतिमा दुसरा अवतार महिमा तिसरा तो अंतरात्मा चौथा तो निर्विकारी श्रीराम ऐसे हे चत्वार देव सृष्टी मधील स्वभाव या वेगळा अंतर्भाव कोठेच नाही श्रीराम अवघे एकची मानिती ते साक्ष देव जाणिती परंतु अष्टधा प्रकृती ओळखली पाहिजे श्रीराम प्रकृती मधील देव तो प्रकृतीचा स्वभाव भावातीत महान भाव विवेके जाणावा श्रीराम जो निर्मळास घ्याईल तो निर्मळची होईल जो जयास भजेल तो तद्रूप जाणावा श्रीराम क्षीर नीर निवडिती ते राजहंस बोलिजेती सारा सार जाणती ते महान भाव श्रीराम अरे जो चंचळास ध्याईल तो सहजची चळेल जो निश्चळास भजेल तो निश्चळची श्रीराम प्रकृती सारिखे चालावे परियंतरी शाश्वत ओळखावे सत्य होऊनी वर्तावे लोकायसे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चत्वार देव निरूपण नाम समास दुसरा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ दशक अकरावा समास तिसरा शिकवण निरूपण श्रीराम बहुता जन्मांचा शेवट नरदेह सापडे अवचट येथे वर्तावे चोखट नीतिन्याये श्रीराम प्रपंच करावा नेमक पाहावा परमार्थ विवेक जेणे करिता उभय लोक संतुष्ट होती श्रीराम शत वरुषे वयने मिले त्यात बाळपण नेणता गेले तारुण्यावघे वेचले विषयाकडे श्रीराम वृद्धपणी नाना रोग भोगणे लागे कर्मभोग आता भगवंतांचा योग कोण वेळे श्रीराम राजिक देविक उदेग चिंता अन्न वस्त्र देह ममता नाना प्रसंगे अवचिता जन्म गेला श्रीराम लोक मरमरो जाती वडिले गेली हे प्रचीती जाणत जाणत निश्चिती काये मानिले श्रीराम अन्न ग्रहासी लागला आणि सावकास निजेला तो कैसा म्हणावा भला आत्महत्यारा श्रीराम पुण्यमार्ग अवघा बुडाला पापसंग्रह उदंड झाला येम यातनेचा झोला कठीण आहे श्रीराम तरी आता ऐसे न करावे बहुत विवेके वर्तावे इह लोक परत्र साधावे दोहीकडे श्रीराम आळसाचे फळ रोकडे जांभया देऊन निद्रा पडे सुख म्हणून आवडे आळसी लोका श्रीराम साक्षेप करिता कष्टती परंतु पुढे सुरवाडती खाती जेविती सुखी होती येतने करूनी श्रीराम आळस उदास नागवणा आळस प्रयत्न बुडवणा आळसे करंटपणाच्या खुणा प्रकट होती श्रीराम म्हणवनी आळस नसावा तरीच पाविजे वैभवा अरत्री परत्री जीवा समाधान श्रीराम प्रयत्न करावा तो कोण हेची ऐका निरूपण सावध करुनी अंतःकरण निमिष्य एक श्रीराम प्रातःकाळी उठावे काही पाठांतर करावे येथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासी श्रीराम मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नव्हे ठावे, शौच आचमन करावे निर्मळ जळे श्रीराम, मुखमार्जन प्रातस्नान संध्या तर्पण देवतार्चन, पुढे वैश्य देव उपासन येथा सांग श्रीराम, काही फळाहार घ्यावा मग संसार धंदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक श्रीराम, ज्या ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी श्रीराम, चुके ठके विसरे सांडी आठवण जालिया चरफडी, दुश्चित आळसाची रोकडी प्रचित पाहा श्रीराम, या कारणे सावधान एकाग्र असावे मन, तरी मग जेविता भोजन गोड वाटे श्रीराम, पुढे भोजन जालियावरी काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ श्रीराम, तरीच प्राणी शहाणा होतो नाही तरी मूर्ख चिराहातो, लोक खाती आपण पाहतो दैन्यवाणा श्रीराम, एक सदैवपणाचे लक्षण रिकामा जाऊ नेदी एक क्षण, प्रपंचवे वसायाचे ज्ञान बरे पाहे श्रीराम, काही मेळवी मग जेवी गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काही तरी श्रीराम, काही धर्मचर्चा पुराण हरी कथा निरूपण, वाया जाऊ नेदी क्षण दोहीकडे श्रीराम, ऐसा जो सर्व सावध त्यास कैचा असेल खेद, विवेके तुटला संबंध देहबुद्धीचा श्रीराम, आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती श्रीराम, प्रपंजी पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकर्ण, महावाक्याचे विवरण करिता सुटे श्रीराम, कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान, परमार्थाचे जे साधन तेची ऐकत जावे श्रीराम, इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास तिसरा, श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 11 समास 14 सार विवेक निरूपण। श्रीराम ब्रह्म म्हणजे निराकार, गगनासारिखा विचार, विकार नाही निर्विकार तेची ब्रह्म श्रीराम। ब्रह्म म्हणजे निश्चळ अंतरात्मा तो चंचळ, द्रष्टा साक्षी केवळ बोलिजे तया श्रीराम, तो अंतरात्मा म्हणजे देव त्याचा चंचळ स्वभाव, पाळिता हे सकळ जीव अंतरी वसोनी श्रीराम, त्या वेगळे जड पदार्थ तेणे वीण देहवेर्थ, तेणे चिकळे परमार्थ सकळ काही श्रीराम, कर्म मार्ग उपासना मार्ग ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग देवची चालवी श्रीराम, चंचळे विण निश्चळ कळेना चंचळ तरी स्थिरावेना, ऐसे हे विचार नाना बरे पाहा श्रीराम, चंचळ निश्चळाची संधी तेथे भांबावते बुद्धी, कर्म मार्गाची जे विधी ते मग एलीकडे श्रीराम, देव या सकळांचे मूळ देवास मूळ ना डाळ, परब्रह्म ते निश्चळ निर्विकारी श्रीराम, निर्विकारी आणि विकारी एक म्हणेल तो भिकारी, विचाराची होते वारी देखत देखता श्रीराम, सकळ परमार्थास मूळ पंचीकरण महावाक्य केवळ, तेच करावे प्रांजळ पुनः पुन्हा श्रीराम। पहिला देह स्थूळ काया, आठवा देह मूळ माया, अष्टदेह निर्शलिया विकार कैचा श्रीराम। या कारणे विकारी साचा ऐशी बाजी गरी, एक समजे एक खरी मानिता हे श्रीराम। उत्पत्ती स्थिती संहार या वेगळा निर्विकार, कळायासाठी सारासार विचार केला श्रीराम। सार असार दोन्ही एक, तेथे कैचा उरला विवेक, परीक्षा नेण तीरंक पापी करंटे श्रीराम। जो एकची विस्तारला तो अंतरात्मा बोलिला, नाना विकारी विकारला निर्विकारी नव्हे श्रीराम। ऐसे प्रकटची आहे आपुल्या प्रत्यये पाहे, काय राहे काय न राहे हे कळेना श्रीराम। जे अखंड होत जाते जे सर्वदा संहारते, रोकडे प्रचिती सयेते जनामध्ये श्रीराम। एक रडे एक चरफडी, एकांशी धरी नरडी, एकमेका झोंबती बराडी, दुकळसे जैसे श्रीराम। नाही न्याये नाही नीती ऐसे हे लोक वर्तती, आणि अवघेच सार म्हणती विवेकहीन श्रीराम। धोंडे सांडून सोने घ्यावे, माती सांडून अन्न घ्यावे खावे, आणि अवघेची सार म्हणावे बाष्कळपणे श्रीराम। म्हणून हा विचार करावा, सत्यमार्ग तोची धरावा, लाभ जाणून घ्यावा विवेकाचा श्रीराम। सारगार एकची सरी ये तेथे परीक्षेस कैची उरी, या कारणे चतुरी परीक्षा करावी श्रीराम। जेथे परीक्षेचा अभाव तेथे दे घाव घे घाव, सकट सारिखा स्वभाव लौंदपणाचा श्रीराम। घेव ये तेची घ्यावे, घेव न ये ते सोडावे, उंचनीच ओळखावे त्या नावज्ञान श्रीराम। संसार सांते स्वाले एक लाभे अमर झाले, एक ते करंटे ठकले मुदल गेले श्रीराम। जाणत्याने ऐसे न करावे, सारतेची शोधून घ्यावे, असारते जाणून त्यागावे वमक जैसे श्रीराम। ते वमक करी प्राशन तरी ते स्वानाचे लक्षण, तेथे सुचिस्मंत ब्राह्मण काय करी श्रीराम। जेही जैसे संचित केले तयास तैसेच घडले, जे अभ्यासी पडोन जडले ते तो सुटेना श्रीराम। एक दिव्यान्ने भक्षिती एक विष्ठा सावडिती, आपुल्या वडिलांसा घेती साभिमान श्रीराम। असो विवेके विण बोलणे तितुका सीण, कोणी एक श्रवण मनन केलेच करावे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे, सार विवेक निरूपण नाम समास चौथा। श्रीराम श्रीराम श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ। दशक 11 समास 5 राजकारण निरूपण। श्रीराम कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेची धरावे, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण श्रीराम। तैसे आम्हास घडले बोलिलेची बोलणे पडिले, काजे विघडलेची घडले पाहिजे समाधान श्रीराम। अनन्य राहे समुदाव इतर जनास उपजे भाव, ऐसा हे अभिप्राव उपायाचा श्रीराम। मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वविषयी श्रीराम। चौथा अत्यंत साक्षप, फेडावे नाना आक्षप अन्याये थोर अथवा अल्प क्षमा करीत जावे श्रीराम जाणावे पराचे अंतर उदासीनता निरंतर नीती न्यायाशी अंतर पडोचने दावे श्रीराम संकेते लोक वेधावा येकून येक बोधावा प्रपंच हि सावरावा येथान शक्त्या श्रीराम प्रपंच समयो वोळखावा धीर बहुत असावा संबंध पडो ने दावा अतिपरी तयाचा श्रीराम उपाधीसी विस्तारावे उपाधीत न संपडावे नीचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपणा श्रीराम दोष देखोन झाकावे अवगुण अखंड न बोलावे दुर्जन सापडोन सोडावे परोपेकार करूनी श्रीराम तरे भरोच नये सुचावे नाना उपाये नव्हे तेची करावे कार्ये दीर्घ प्रयत्ने श्रीराम फड नासोची नेदावा पडिला प्रसंग सावरावा अतिवाद न करावा कोणी एकाशी श्रीराम दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे बहुतांसे बहुत सोसावे न सोसे तरी जावे दिगांतरा प्रती श्रीराम दुःख दुसऱ्याचे जाणावे ऐकोन तरी वाटून घ्यावे बरे वाईट सोसावे समुदायाचे श्रीराम अपार असावे पाठांतर सान्निधची असावा विचार सदा सर्वदा तत्पर परोपकाराशी श्रीराम शांती करून करवावी तरे सांडून सांडवावी क्रिया करून करवावी बहुता करवी श्रीराम करणे असेल अपाये तरी बोलोन दाखवू नये परस्परेची प्रत्यये प्रचितीस आणावा श्रीराम जो बहुतांचे सोसीना त्यास बहुत लोक मिळेना बहुत सोसिता उरेना महत्व आपुले श्रीराम राजकारण बहुत करावे परंतु कळोचने दावे परपीडे वरी नसावे अंतकरण श्रीराम लोक पारखून सांडावे राजकारणे अभिमान झाडावे पुन्हा मेळवून घ्यावे दुरील दोरे श्रीराम हिरवटासी दुरी धरावे कचरटासी न बोलावे संबंध पडता सोडून जावे एकीकडे श्रीराम ऐसे असो राजकारण सांगता ते असाधारण सुचित असता अंतकरण राजकारण जाणे श्रीराम वृक्षी रूढासी उचलावे युद्धकर्त्यास ढकलून द्यावे कारबाराचे सांगावे आंग कैसे श्रीराम पाहाता तरी सापडेना कीर्ती करू तरी राहेना आले वैभव अभिलाषीना काही केल्या श्रीराम एकांची पाठी राखणे एकास देखो न सकणे ऐसी नव्हेत की लक्षणे चातुर्यांची श्रीराम न्याय बोलताही मानेना हित तेची न ये मना येथे काहीच चालेना त्यागे विना श्रीराम श्रोती कळोन आक्षेपिले म्हणवन बोलिलेची बोलिले न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रोती श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास पाचवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।